पाठ दोन, पेहराव आणि फॅशन.
10. गोंदण की टॅटू, बदलते ट्रेंड्स.
आई, तुझी आजी म्हणजे माझी पणजी काय कूल होती ना. माझी आजी पण ठीकच आहे, तूच कशी ग अशी?
अशी म्हणजे कशी रे, आणि कशावरून हा निष्कर्ष काढतोस तू?
अगं, म्हणजे तू अगदी अनुकूल आहेस, जुनाट, सदैव सगळ्याला नन्नाचा पाढा वाचणारी. ते काही नाही, मी आता टॅटू काढणार म्हणजे काढणार.
अरे एकदम टॅटूवर कुठे आलास? पणजीवरून सुरुवात झाली ना तुझी?
मी जुने फोटो बघत होतो, पणजीच्या हातावर काय मस्त टॅटू आहे ग, लक्ष्मण असं लिहिलंय, आणि त्यापुढे एका झाडाचं चित्र आहे. सो व्हेरी कूल. मी त्याचे फोटो घेतलेत माझ्या मोबाईलवर, मित्रांना दाखवायला, आणि फेसबुकवर पण टाकणार आहे.
मेल्या ते तुझ्या पणजोबांचं नाव आहे, आणि ते झाड म्हणजे तुळस आहे ठोंब्या कुठला. आणि हो, तो टॅटू नाही, ते गोंदण आहे.
वाव, आपल्या लाईफ पार्टनरचं नाव हातावर, पुढे एक इमेज. अत्यानंद, अत्यानंद.
गधड्या, अत्यानंद काय?
अगं, तो माझा कीवर्ड आहे. आम्ही सगळ्या मित्रांनी एक एक मराठी कीवर्ड घेतलाय. माझा अत्यानंद आहे. आहे ना मस्त? मला काही आवडलं की मी अत्यानंद, अत्यानंद असं म्हणतो. हो, आणि मॉम, पणजीच्या चेहऱ्यावर पण टॅटू आहेत, छोटे ठिपके, कपाळावर, हनुवटीवर, गालावर पण.
अरे त्या काळी ती पद्धतच होती, नको असलं तरी गोंधण करावं लागे. कपाळावर कुंकवाच्या जागी, हनुवटीवर एक, आणि गालावर पण. दृष्ट लागू नये म्हणून असेल.
व्हॉटएव्हर, मी पण आता टॅटू काढणार, मस्त रंगीबेरंगी, माझं नाव आणि एक इमेज. आणि माझी गर्लफ्रेंड झाली ना की तिचं नाव करणार टॅटू, सारंगी.
सारंगी, हे काय? आणि हा पण कीवर्ड आहे का?
नाही ग, मैत्रीण आहे ती माझी. मी अजून प्रपोज नाही केलं, ती वाटच पाहते. आणि हो, तिचा कीवर्ड महोत्सव आहे. महोत्सव, महोत्सव.
कहर झाला आता. तू आत्ताशी 16 वर्षांचा आहेस रोहन. थांब, बाबा येऊ दे घरी, सांगतेस त्याला तू काय गुण उधळतोयस ते. हो, आणि बाबाला माझं म्हणणं पटलं, म्हणजे ते पटेलच, की आमचा कीवर्ड असेल मतैक्य. मतैक्य, मतैक्य.